एज्रा अध्याय 4. यहुदा आणि बन्यामीन यांचे काही शत्रू होते. त्यांनी ऐकले की बंदीवासातून आलेले लोक इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधत आहेत. तेव्हा ते जरुबाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, आम्हासही तुम्हा बरोबर बांधकाम करू द्या. तुमच्याप्रमाणे आम्हीही तुमच्या देवाला शोधतो. आणि अश्शूरचा राजा एसर हद्दोन याने आम्हास या जागी आणल्यापासून तुमच्या देवासाठी आम्ही अर्पण करीत आलो आहोत. पण जरुबाबेल, येशुआ आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख त्यांना म्हणाले, तुम्ही नव्हे तर इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर फक्त आम्हासच बांधायचे आहे. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे. त्या देशाचे लोक यहुदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहुदी लोकास भीती घालू लागले. पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दायरावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकिलाला लाचही देत. नंतर अहश्वेरोषाच्या राज्याच्या सुरुवातीलाच त्यांनी यहुदा व यरुश्लेम यातल्या राहणाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र लिहून पाठवले. अर्थहस्ताच्या दिवसात बिश्लाम, मित्रदात, ताबेल व त्यांचे साथीदार यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहिले. हे पत्र अरामी लिपीत लिहिले असून व अरामी भाषांतरित केले होते. यानंतर मुख्य सेनापती रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरुश्लेम येथील लोकांविरुद्ध अर्थहशस्त राजाला लिहिले. मुख्य अधिकारी रहूम, लेखक शिमशय आणि त्यांचे बाकीचे सहभागी दिनाई लोक, तर्पली, अफरशी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी यांनी एक पत्र लिहिले. आणि जे त्यांना जाऊन मिळाले, ज्यांना आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोनात आणि नदीच्या प्रदेशात आणून वसवले होते, जे पत्र त्यांनी राजा अर्थहशस्त यास पाठवले त्याची प्रत हीच आहे. नदीच्या प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक राजा अर्थहशस्त यास आम्ही तुम्हास कळवू इच्छितो की तुम्ही पाठवून दिलेले यहुदी कैदी येथे यरुश्लेमेस आले आहेत. ते बंडखोर नगर बांधत आहेत. त्यांनी भिंतीचे काम पूर्ण केले आहे आणि पायाची दुरुस्ती केली आहे. आता राजाला हे समजावे की जर हे नगर बांधले आणि हे भिंतीचे काम पूर्ण झाले की ते लोक तुम्हास खंडणी व कर देणार नाहीत, परंतु त्यामुळे राजाची हानी होईल. खचित आम्ही राजाचे मीठ खातो, कारण राजाचा कोणताही अपमान झालेला पाहणे आम्हास योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही तुला कळवीत आहोत, तुझ्या पित्याच्या नोंद पुस्तकात शोधून पहा आणि त्यावरून हे नगर बंडखोर आहे, राजांना व प्रांताला उपद्रव करणारे आहे आणि पुरातन काळापासून यामध्ये लोक बंड करीत असत. या कारणासाठी त्या नगराचा नाश करण्यात आला होता. आम्ही राजाला कळवतो की हे नगर आणि त्या सभोवतालची भिंत बांधून पूर्ण झाली की नदीच्या पलीकडे तुमचे काहीच राहणार नाही. यावर राजाने पुढील उत्तर पाठवले. रहूम, शिमशय आणि त्याचे शोमरोनातील साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक यांना शांती असो. तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करून मला वाचून दाखवण्यात आले. याकरिता मी चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तेव्हा असा शोध लागला की मागील दिवसात राजाच्या विरुद्ध बंड करीत आणि त्यामध्ये बंड व फितुरी केल्याचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत. यरुश्लेमेवर पराक्रमी राजांनी राज्य केले आणि नदी पलीकडच्या सर्व देशावर अधिकार करीत होते. त्या राजांना लोक कर व खंडणी देत असत. आता तुम्ही त्या लोकास काम थांबवण्याचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होऊ नये, तर हे करण्याची हयगय करू नका. म्हणून काळजीपूर्वक रहा. राजाचे नुकसान होईपर्यंत हानी का वाढू द्यावी? मग राजा अर्तहशस्तने पाठवलेले फरमान, रहूम, शिमशय आणि त्यांच्या बरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्यांचे साथीदार ताबडतोब यरुश्लेमेमधील यहुद्याकडे गेले आणि त्यांनी सक्तीने बांधकाम थांबवले. यामुळे यरुश्लेम मधील मंदिराचे काम स्थगित झाले. पारसाचा राजा दारियावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले.